मेघमल्हार। 1989 आषाढाचा पाऊस धुआधार कोसळत होता। झाडपाल्यांना उभा आडवा झोडपत होता। कर्जत जवळच्या आंजपच्या गावातून कशेळे मार्गे मी मोटरसायकल हाणत कर्जतच्या दिशेने निघालो होतो। आकाशात विजा कडाडत होत्या। कशेळे गावापासून आंजप गाव 4 किलोमीटर दूर। रस्ता सुंदर वळणावळणांचा, सपाट मैदान, पश्चिमेकडे माथेरानचा डोंगर, पूर्वेला भीमाशंकर, मध्ये काळाशार रस्ता नुकताच बनवलेला, सगळीकडे हिरव्या रंगाची मखमली पखरण। वारा मोटरसायकलला हेलपाटत होता, पण पावसात भिजायची गंमत होती। माझी मोटरसायकल मी कशेळे गावातून कर्जतच्या दिशेने वळवली। नाशिक मुरबाड कर्जत चौक असा तो रस्ता, तसा राजरस्ता, पण त्याची पूर्ण आबाळ झाली होती। उंच उंच झाडं, आज यावर कुणाचा विश्वास बसणार नाही। नागमोडी विळखे घेत जाणारा सुस्त रस्ता। रस्त्याच्या अवतीभोवती आजच्यासारखी फार्म हाऊसेसची गर्दी नव्हती, त्यामुळे जंगलच जंगल। अचानक एका वळणावर एक पांढरी शुभ्र अलिशान गाडी उभी असलेली दिसली। बहुधा मर्सिडीज असावी। ड्रायव्हरच्या बाजूच्या काचा उघड्या होत्या, वायपर सुरू होता, पण ड्रायव्हर कुठेच दिसत नव्हता। मी अचंबित। मोटरसायकल बाजूला उभी केली, म्हटलं काय प्रकार आहे ते पाहूया। चेहऱ्यावरचं पाणी पुसून मी इकडे तिकडे पाहत उभा राहिलो। पाऊस कोसळतच होता। ओढे नाले खळाळत वाहत होते। जवळून एक पायवाट खालच्या अंगास उतरत होती, लाल पाणी घेऊन सजत होती, आणि दुरून एक परिचित असा भारदस्त गायनाचा आवाज आला। दणदणीत आवाजात कोणीतरी ताना मात्रा पलटे घेत मल्हाराचे सूर आळवत होता। आवाजाच्या दिशेने मी झपाटल्यासारखा खेचला गेलो। समोरच्या पायवाटेवर थोडंसं पुढे एक आंब्याचं डेरेदार झाड होतं। झाडाभोवती एक नैसर्गिक पार तयार झालेला होता, आणि त्या पारावर बसून कोसळत्या पर्जन्यधारा अंगावर घेत एक भरभक्कम व्यक्तिमत्व गात बसलं होतं। स्तंभित होऊन मी पाहत उभा राहिलो। स्वतःच्या अंतर्मनातील नादब्रह्माच्या गाभाऱ्यातील तानपुऱ्याच्या तारा छेडत मल्हार आळवीत होते पंडित भीमसेन जोशी। पूर्वेस सह्याद्रीचे उंचकडे, दाट झाडी, कोसळता पाऊस, कडाडत्या विजा आणि विश्वब्रह्माच्या विराट रूपात एकरूप झालेले स्वरब्रह्म भीमसेन जोशी। आज त्यांना कदाचित हा प्रसंग आठवणारही नाही। खरंय, अमृत वर्षावाला थोडंच माहिती असतं की अमृत कुठे कुठे सांडतंय, पण तो वर्षाव त्या कणांना टिपण्याचं भाग्य लाभलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्याला अमृतमय करतो। नीती नारेकर, कर्जत, रायगड।